धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर मातीवाणी काळे कुणी दुधावाणी पांढर मातीवाणी काळे कुणी दुधावाणी पांढर आव साजरी दिसत्यात जी गोजीरवाणी हरण पर माणूस लई उपराटा काळ त्याच करण आव त्याची भूक लई मोठी त्याची दानत लई खोटी चुरी फिरवतो या त्याच्या नरड्यावरती चुरी फिरवतो या त्याच्या नरड्यावरती अन आई बाच्या सुका पायी बळी जाती लेकर आई बाच्या सुका पायी बळी जाती लेकर मातीवाणी काळे कुणी दुधावाणी पांढरे आत पुराणात लेकरू होत त्याच सरावन बाळे आंधळ आई बाप बोलल काशीला घेऊन चल जलमदात्याची सेवा केली दोघ दोन्हीकडे बसली चालला बिगी बिगी हरणाच्या पावली चालला बिगी बिगी हरणाच्या पावली अन खांद्यावरी कावड गा वाजती या करकर खांद्यावरी कावड गा वाजती या करकर मातीवाणी काळे कुणी दुधावाणी पांढरे ऊन सोसवना उतरला बघून एक झाडे आईबा म्हणाले घशाला पडली कोरडे भांड घेऊन गेला पुढे आलं पाण्यामध्ये बुडबुड चित्त घडू नये ते इप्रीत घडलं चित्त घडू नये ते इप्रीत सार घडले अन बाण आला घुसला गा काळजाच्या पासूर बाण आला घुसला गा काळजाच्या पासूर मातीवाणी काळ कुणी दुधावाणी पाहले रे मोरची कथा हाय दुनियेला ठाव सांगणारा सांगून गेला उरलं त्याच नाव आता कलियुग आलं जग उपराट झालं आऊ बगल तिथं दिसत या सार काळ बगल तिथं दिसत या सार काळ अन मायेचा गा झरा गेला तेला या पाहरे मायेचा गा झरा गेला तेला या पाहरे मातीवाणी काळ तुम्ही दुधावाणी पाहरे धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर गा धनगराची